नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारीपट जमिनी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे 4,850 एकर आकारीपट जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जातील. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खातं उघडायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा तसंच सर्व समाज विकास महामंडळ एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. गेल्या 10 वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये 36% इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 2014 ते 2024 या काळात देशात 17 कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला, तर गेल्या वर्षभरात देशात 60 लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आहे. यंदाचा खेलरत्न पुरस्कार ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा अॅथलेट प्रवीण कुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार, तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1,436 अंकांची उसळी घेतली आणि तो 79,944 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 446 अंकांनी वधारला आणि 24,189 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.